हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे सीसम् च मे त्रपुश्च मे श्यामम् च मे लोहम् च मे ग्निश्चम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यम् च मे कृष्टपच्यम् च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्चम एमश्चम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे ऊषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मेऽश्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् चम इन्द्रश्च मे द्यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
स्वामी माधवनाथजींचा अंतरंग सहवास ज्या भाग्यवान साधकांना लाभला त्यापैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सद्भक्त मिलिंददादा, ते आता स्वामीजींबद्दल आपला भाव पुष्प अर्पण करतील, आपण ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। चोवीस डिसेंबर 1979 वार सोमवार भागेश्वर निवास सकाळी 8:25 किलकिल्या केलेल्या दारातून दपकत दपकत आम्ही चार मित्र स्वामीजींच्या घरात शिरलो। एक साधिका भिंतीला टेकून ध्यानस्थ बसलेली होती। आमची चाहूल लागली तसा स्वयंपाकघराचा पडदा बाजूला करून पूजनीय सरलाताईंनी डोकावलं। त्यांच्या निरागस सात्विक आणि सोज्वळ चेहऱ्यावर कौतुक ओसंडून वाहत होतं। थांबा, हे आत्ता तुम्हाला बोलवतीलच असं म्हणून त्या पुन्हा पडद्याआड स्वयंपाकघराच्या कामात मग्न झाल्या। एवढ्यात स्वामीजी त्यांच्या देवाऱ्याच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले। पांढरे शुभ्र धोतर आणि गोऱ्या पान अंगकांतीवर परिधान केलेलं उपरण असा त्यांचा वेश होता। गंभीरपणाने आमच्याकडे बघत म्हणाले, या आत येऊन बसा। त्या दिवशी अनुग्रहाला आम्ही चौघ जण आणि अजून एक साधक होते। त्यावेळेस स्वामीजी एकदम 5-6 जणांना अनुग्रह देत नसत म्हणून त्यांनी आम्हाला तिघांना प्रथम आत यायला सांगितलं, पंकज, शशांक आणि मी, आणि सुनील आणि त्याच्या अजून एक साधक होते त्यांना थोड्या वेळाने बोलवतो, ह्यांचा अनुग्रह झाला की बोलवतो असं सांगितलं। आत येऊन बसा असं सांगितल्यावर भरवून गेल्यासारखे आम्ही तिथं आतल्या खोलीत गेलो. स्वामीजींनी दरवाजा स्वतःच्या हातांनी ओढून घेतला आणि आम्हाला बसायला सांगितलं. स्वामीजींच्या देव्हाऱ्यात माऊलींच्या मूर्तीवर निरंजनाचा स्निग्ध प्रकाश पसरला होता. नुकतीच त्यांची नित्य पूजा आटोपली होती. उद्बत्तीचा मंद सुगंध भरून राहिला होता. देव्हाऱ्याला काटकोनात स्वामीजींचा पलंग वजा दिवाण होता. त्या दिवाणापुढे पाटावर स्वामीजी आसनस्थ झाले. त्यांच्या सन्मुख तीन बैठका आधीच घालून ठेवल्या होत्या. त्यांच्या उजव्या हाताला तांब्या भांड होतं आणि डाव्या हाताला हळद कुंकू अक्षता इत्यादी हे सगळं पूजेचं साहित्य होतं. तसंच अनुग्रहाचे कागद आणि एक शंभरपानी वही पेनासकट तिथे व्यवस्थित ठेवली होती. ती वही कशाला याचा अर्थ आमच्या नंतर लक्षात आला. आमच्या बैठकींजवळ छोट्या छोट्या ताटल्या होत्या. त्यामध्ये अनुग्रहाच्या पूजेचं साहित्य आम्ही ठेवलं. मिलिंद वाटव्यांनी आदल्याच दिवशी तयारी काय काय न्यायची याची सर्व माहिती आम्हाला दिली होती. महत्वाचं म्हणजे वेळेआधी 5 मिनिटं पोचण्याबद्दल प्रेमळ कानपिचकी त्यांनी दिली होतीच. आम्ही तिघांनी बरोबर आणलेलं साहित्य म्हणजे हार श्रीफळ पेढे काढून ठेवले आणि स्वामीजींकडे बघत बसून राहिलो. स्वामीजी शांत दयार्द्र मुद्रेनी आम्हा तिघांकडे बघत होते. संतपणे त्यांनी बोलायला प्रारंभ केला. आज आदिनाथांपासून माऊलींपर्यंत चालत आलेल्या आणि माऊलींपासून ते थेट स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडित राहिलेल्या नाथ संप्रदायाचा अनुग्रह तुम्हाला देणार आहे. माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या आज्ञेनुसार या देहाकडून तुम्हाला अनुग्रह मिळतो आहे. नाथ संप्रदाय हा प्राचीन काळापासून चालत आला आहे. या संप्रदायात अनेक शाखा उपशाखा निर्माण झाल्या. विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनंतर याचा खूप मोठा विस्तार झाला. त्यातीलच एक महत्वाची शाखा स्वामी स्वरूपानंदांपर्यंत चालत आली आहे. आपल्या संप्रदायात सोहम ही प्रमुख साधना आहे. सोहम ही साधना आणि बोध सुद्धा आहे. सहा म्हणजे तो विश्वव्यापक परमात्मा आणि अहम म्हणजे मी जीव. हा जीव परमात्मरूप शिवरूपच आहे. हा या संप्रदायाचा मुख्य उपदेश आहे. बोलता बोलता स्वामीजींनी त्यांच्या डाव्या हाताला असलेले हिरव्या रंगाचे अनुग्रहाचे कागद उचलले आणि आम्हाला एक एक कागद दिला. एक कागद आपल्या हातात घेऊन ते आमच्याकडून वाचून घ्यायला लागले. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम त्यांच्या पाठोपाठ एक एक ओळ आम्ही म्हणत होतो. त्यांच्या स्पष्ट आणि निर्मळ वाणीतून प्रकटणारे ते श्लोक ऐकत राहावं असं वाटत होतं. परम भागवतांचं स्मरण, संप्रदायातल्या पूर्वसुरींचं स्मरण झाल्यावर त्यात सर्वात शेवटी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः हेही त्यांनी आमच्याकडून म्हणून घेतलं. मग गमागमस्यम गमनादिशून्यम हा श्लोक कसा म्हणायचा ते शिकवलं आणि तीनदा आमच्याकडून गुरुमंत्राचा उच्चार करून घेतला. मग म्हणाले, रोज सकाळी नियमितपणे ध्यानाला बसायचं आणि त्याआधी हे सर्व मनपूर्वक म्हणायचं. ध्यानाला बसताना आसन कसं हवं ते त्यांनी सांगितलं. आपल्या घरात एका कोपऱ्यातली आपल्याला जागा मिळाली तरी चालेल. ती जागा निश्चित करून तिथेच आपण रोज ठरलेल्या वेळेला बसावं. त्यानंतर ध्यानाची प्रक्रिया त्यांनी आम्हाला समजावून सांगितली. आपले श्वास आणि मन यांचं एकमेकांशी निकटचं नातं असतं. ते कसं? तर ते म्हणाले, एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. आपण चिडलो की आपले श्वास वेगाने चालायला लागतात, असं म्हणून त्यांनी श्वास जोरात कसे आपण चिडल्यावर चालतो ते दाखवलं. आपण शांत असलो की आपले श्वासही शांत होतात. ध्यान करताना प्रथम आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. सुहमचे श्वास मध्यमेतून घेऊन त्यांनी दाखवले आणि आम्हाला घ्यायला सांगितले. स्वामीजींचे ते सोहमचे श्वास ऐकताना आपण एखाद्या पुरातन शिवालयात घुमणाऱ्या ओंकाराचा ध्वनी ऐकतो आहोत असं मला वाटलं. मला सोहमचे श्वास काही केल्या घेता येत नव्हते. प्रथम मला वाटलं की सुस्कारा सोडल्यासारखा आवाज करायचा, पण श्वास घेताना तसा आवाज करता येईना. माझी सगळी धडपड पाहून ते म्हणाले, हळूहळू जमेल, ही मध्यमा नाडी आहे, हिला सुषुम्ना असंही म्हणतात. ती आपल्या जन्मापासून बहुधा बंदच असते, ती प्रयत्नांनी हळूहळू मोकळी होते. असे 2-5 श्वास झाल्यानंतर आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी पूर्ण लक्ष ठेवून आपण विचारांचं साक्षी व्हायचं आहे. साक्षी म्हणजे समजा आपण एका खोलीत बसलो आहोत आणि दरवाजातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे नुसते बघत आहोत, आपलं सगळं लक्ष त्या दरवाजाकडे आहे. तसंच भ्रूमध्याच्या ठिकाणी आपल्या विचारांकडे साक्षीत्वाने बघत बसायचं आहे. नंतर त्यांनी आम्हाला ध्यानाला बसायला सांगितलं. 5-7 मिनिटं आम्ही ध्यानाला बसलो. त्यांनी प्रत्येकाच्या कपाळावर भ्रूमध्याच्या ठिकाणी त्यांची तर्जनी ठेवली. अगदी क्षणभर रोमांचित व्हायला झालं. काही वेळानी हरी हरी असं म्हणत त्यांनी डोळे उघडण्याचा संकेत आम्हाला केला. एक मिनिटभर असाच शांतपणे गेल्यावर आमच्याकडे पाहत ते म्हणाले, असं ध्यान 12 अधिक 12 अधिक 12 असं 36 वर्ष करायचं. ध्यानात साक्षीत्वाचा अभ्यास करून मन लयाला जातं, मनाचं अमन होतं, त्यात हळूहळू तोच मी आहे असा बोध निर्माण व्हायला सुरुवात होते. पुढे म्हणाले, काही महात्मे असे असतात की ते सोहम बोधालाही ओलांडून जातात आणि केवळ 6-6 असा अनुभव घेतात, पण असे महात्मे अगदी दुर्मिळ. नंतर स्वामीजींनी पाटावर बसल्या बसल्याच त्यांचे दोन्ही चरण पुढे केले. आम्ही अनुक्रमे त्यांना श्रीफळ प्रसाद अर्पण केला. हार घालायला गेलो तर तो माऊलींना घालायला सांगितला. एकाला स्वरूपानंदांच्या तसबिरीला घालायला सांगितला. नारळ अर्पण करताना त्या नारळाची शेंडी कुठल्या बाजूला हवी ह्याची सुद्धा मला कल्पना नव्हती, कारण अशा प्रकारचा नारळ मी पहिल्यांदाच कोणाला तरी अर्पण करत होतो. त्यांनी ती शेंडी स्वतःच्या हाताने आपल्याकडे करून घेतली आणि मग तो नारळ अर्पण केला. तो निहात पुढे करून त्यांनी तो नारळ स्वीकारला. आम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यांनी पाठीच्या कण्यापासून डोक्यापर्यंत हात फिरवत सोहमचा श्वास घेतला. विलक्षण अंतर्वेद घेणाऱ्या दृष्टीनं प्रत्येकाकडे ते पाहत होते. त्यांची ती नजर स्तिमित करणारी होती. नारळ परत देत ते मला म्हणाले, या नारळाच्या वड्या करून प्रसाद करून खा. खरोखरीच माझ्या मनात प्रश्न होता की या नारळाचं आता काय करायचं. देवात ठेवायचा का नदीत अर्पण करायचा? माझ्या अचाट कल्पनांना त्यांनी एका क्षणात जागेवर आणलं. निघायच्या आधी ते सहजपणे आम्हाला म्हणाले, आता नाथ संप्रदायाच्या परंपरेत तुम्ही सामील झालात. रोज नियमाने ध्यानाला बसायचं. किती वेळ बसायचं? पंकजनी स्वामीजींना विचारलं. सुरुवात अर्धा तास 25 मिनिटांनी करा आणि वाढवत वाढवत ते 1.5 तासापर्यंत गेलं पाहिजे. पुढे म्हणाले, आपला आचरण उत्तम ठेवायचा प्रयत्न करा. अभक्ष भक्षण, अपेयपान या सगळ्या गोष्टी पूर्ण वर्ज्य. सर्वात शेवटी निघताना त्यांच्याजवळ असलेली 100 पानी वही त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणाले, ही अनुग्रहितांची यादी आहे, त्यात तुमचं नाव, पत्ता, वय आणि अनुग्रहाची तारीख असं ओळीने लिहा. अनुग्रहाचा सोहळा पूर्ण होऊन सुमारे अर्ध्या तासांनी आम्ही खोली बाहेर आलो. सुनील आणि अजून एक साधक होते, त्यांना आमच्या पाठोपाठ स्वामीजींनी अनुग्रहाला बोलवलं. तो दिवस एका वेगळ्याच भावनेमध्ये गेला. आपण आज अनुग्रहित झालो. आता आपल्यावर त्यांची कृपा आहे. अशा विचारांनी खूप आनंद होत राहिला. अनुग्रहानंतर आम्ही चौघांनी असं ठरवलं की स्वामीजींच्या प्रवचनांना आता नियमितपणे गेलं पाहिजे. त्याआधी मधून अधून आम्ही बागेश्वर निवासातल्या प्रवचनांना जात होतो, पण अनुग्रह झाल्यानंतर मात्र आता हा नियम म्हणून आपण केलाच पाहिजे असं आम्हाला सर्वांनाच वाटलं. तो सोमवार होता त्यामुळे त्या दिवशी प्रवचन नसायचं, पण दुसऱ्या दिवसापासून बागेश्वर निवासमधल्या प्रवचनांना जायला माझी सुरुवात झाली. तेव्हा दर मंगळवार ते शनिवार रात्री 9:30 ते 10:15 अशी प्रवचनांची वेळ होती. स्वामीजी 8:30 दुकान बंद करून येत असत. आल्याबरोबर ते स्नान करत, स्नानानंतर भोजन करून ठीक 9:25 ते प्रवचनासाठी तयार केलेल्या त्यांच्या आसनावर बसत. साधारणपणे 9 वाजल्यापासून तिथे श्रोते जमा व्हायला लागत. स्वामीजींचं 3 खोल्यांचं घर होतं. स्वयंपाकघरात एक छोटी मोरी होती आणि त्या चाळीतला प्रत्येक मजल्यावर संडास कॉमन होते. पूजनीय सरलातही स्वामीजींना गरम गरम फुलके करून वाढत असत. शेवटच्या भाताचे भुरके घेताना हरी हरी असं त्यांचं अनुसंधान चालत असे. स्वयंपाकघराच्या बाहेरील खोलीत प्रवचन असे. पडदा ओढलेला असल्यामुळे प्रत्यक्ष स्वामीजी जेवताना दिसतात कसे ते जरी दिसत नसलं तरी तिथे डोळे मिटून ते आवाज ऐकण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न चालू असे. बाहेरच्या खोलीत व्यवस्थित सतरंजा घालण्यात आलेल्या असायच्या आणि आतल्या देव्हाऱ्याच्या खोलीतही सतरंजा अंथरलेल्या असत. मी जायला लागलो तेव्हा श्रोत्यांची संख्या 40-50 घरात होती. दोन्ही खोल्यांमध्ये सर्व श्रोते मावायचे. त्याच घरामध्ये स्वामीजींच्या वृद्ध सासूबाई सुद्धा त्यांच्याकडेच राहत होत्या. त्याही बसत्या होऊन त्यांचं एक आसन होतं, तिथे बसून श्रवण करत असत. प्रवचनावेळचं बागेश्वर निवासमधलं वातावरण फार पवित्र होतं. एका चाळीत 3 खोल्यांच्या छोट्याशा घरात 4 चौघांसारखं प्रापंचिक जीवन जगत असतानाच ज्ञानेश्वरीचा ज्ञानयज्ञ प्रखर निष्ठेने चालला होता. आता विचार करताना असं वाटतं की संसाराच्या वाळवंटातच स्वामीजी नंदनवन फुलवण्याचा खटाटोप करत होते. त्यांचं घर हे घर न राहता एखाद्या मंदिराच्या गर्भगृहासारखं प्रशांत आणि पवित्र वाटत असे. प्रवचनाची वेळ होईपर्यंत एक मंद प्रकाशाचा दिवा त्या खोलीत लावलेला असायचा. सहज डोळे मिटून त्या ठिकाणी बसलं तरी मन एकदम शांत होऊन जाईल. स्वामीजींचे भुरके आणि हरिहरी हे शब्द कानावर पडले की फार आनंद व्हायचा. December 25 भागेश्वर निवासातल्या प्रवचनांना नियमितपणे जायला अम्मा चौघांची सुरुवात झाली. त्या दिवशी प्रवचन झाल्यावर मिलिंद वाटवे, मकरंद वझे, विजय यांना काल आमचा अनुग्रह झाला असं आम्ही सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. मकरंदनी माझा हात घट्ट धरला आणि म्हणाला, तुमच्या आयुष्यातला हा सर्वात भाग्यवान दिवस आहे. हे बोलताना त्याचा कंठ दाटून आला. त्याचा भाव बघून मी अक्षरशः थक्क झालो. आपल्या मित्रांना अनुग्रह मिळाला या आनंदाने डोळे भरून येणं ही घटनाच मला विलक्षण वाटली आणि ती कायमची माझ्या मनात घर करून राहिली. प्रवचनांना जायला सुरुवात केली तसं माझ्या आठवणीप्रमाणे ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय सुरू होता. महात्मे देह कसा ठेवतात याचं वर्णन स्वामीजी करत असावेत असं काहीसं आठवतंय. त्यांच्या प्रवचनांमध्ये असलेली सहजता आणि आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं त्यांच्या प्रवचनांमध्ये असलेली सहजता आणि आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं समजावून सांगून देण्याची त्यांची हातोटी मला फार आवडायला लागली. प्रवचन हा प्रकार इतका इंटरेस्टिंग असू शकतो यावर माझा याआधी कधी विश्वासही बसला नसता. काही वेळा प्रवचनानंतर स्वामीजी काही साधक साधिकांना अभंग म्हणायला सांगत. त्यामध्ये मिलिंद वाटवे, ताराताई, सुलोचना भट, कांचन आणि सुमित्रा या दोघी बहिणी यांचा समावेश होता. क्वचित प्रसंगी कदम आजोबा, तुकड्यादासांचा किंवा गोरखनाथांचा अभंग स्वामींपुढे सादर करत असत. तारा, सुलोचना यांच्या अभंगांच्या वेळी स्वामीजी त्यांच्या समोर जो चौरंग होता ज्यावर ज्ञानेश्वरी ठेवलेली असायची त्या चौरंगावर ठेका धरायचे. त्यांना निश्चितच तालासुराचं उत्तम ज्ञान होतं. कधीकधी त्यांचा ठेकाच इतका जोरदार असे की अभंग म्हणणाऱ्या भगिनी गडबडून जात, अभंग म्हणायचं थांबून त्या स्वामींकडे बघत बसत. चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा, या ब्रह्म चैतन्यासारखा मी नाही पाहिला. बाळ सगुण गुणाचं तान्हे बाळ दिसते गोजीरवाणे. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. इत्यादी कितीतरी गोड अभंग ह्या भगिनींकडून तेव्हा ऐकायला मिळाले. आजही ते अभंग कानावर आले किंवा नुसते आठवले तरी मन ताबडतोब भागेश्वर निवासातल्या त्या वैकुंठ सदृश वातावरणात जाऊन पोचत. चौरंगावर ठेका धरून मिश्किलपणे हसणारे स्वामीजी आठवतात. अभंग म्हणता म्हणता भावविवल झालेल्या साधिका आठवतात. प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत होतो. प्रवचनानंतर स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केल्यावरला जर त्यांनी डोकं घट्ट दाबून धरलं तर आनंदाने श्वास थांबून गेल्याची आठवण पुन्हा ताजी होते. भागेश्वर निवासातला तो पवित्र चिरपरिचित पुण्यगंध छातीत दाटून येतो आणि स्वामीजींच्या आठवणींच्या गोड अस्वस्थतेने मन वेडपिस होऊन जात. हरिओम तत्सत.
मिलिंदाजांच्या या हृदय आठवणीनंतर सद्भक्त गौरी सरदेसाई काही अभंग सादर करेल. तिची अभंग सेवा झाल्यावर मग स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन.
प्रेम स्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला प्रेम हास्य नित प्रसन्न दृष्टी मोहक मधुमुख अमृत वृष्टी जिह्वा मधु मंगला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला शुभ्रवसन बहु कोमल स्पर्शन प्रेम पाझरे सर्वांगातून माय बाप भासला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला नितांत सुंदर सुहास्य दर्शन नम्र विनोदी हितकर भाषण क्षीण करी मोकळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला बद्ध मुमुक्षु साधक कोणी बाल पुरुष वा असो भगिनी निरासक्त आगळा आज मी परमहंस पाहिला ज्ञान देवीचा भक्त उपासक नाथ पंथीचा समर्थ चालक सोहम बोधी भला आज मी परमहंस माणूस पाहिला आज मी परमहंस पाहिला समीप जाचा सुमने फुलती गंधित जीवन रसमय भक्ती निर्मळ सुख सोहळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला जीवन बहरे मकरंदाचे जीवन बहरे मकरंदाचे उपकार चेते जनक गुरुंचे जीवन बहरे मकरंदाचे उपकार चेते जनक गुरुंचे माधव जगी लाभला माधव जगी लाभला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला लागलासे छंद मला माधवाचा लागलासे छंद मला माधवाचा मला माधवाचा मला माधवाचा गोविंद गोपाळ केशवाचा केशवाचा गोविंद गोपाळ केशवाचा केशवाचा लागलासे छंद मला माधवाचा मला माधवाचा मला माधवाचा बोलणे मधुर अमृताची धार अमृताची धार हो बोलणे मधुर सुख अपरंपार जोडले से सुख अपरंपार जोडले से लागला से छंद मला माधवाचा मला माधवाचा, मला माधवाचा। विनटुनी राहे तयाचिये पाई, तयाचिये पाई। विनटुनी राहे तयाचिये पाई, असे ठाई ठाई वास त्याचा, असे ठाई ठाई वास त्याचा। लागलास छंद मला माधवाचा, मला माधवाचा, मला माधवाचा। माधव म्हणे आता नाही दुःखलेश, नाही दुःखलेश। माधव म्हणे आता नाही दुःखलेश, आ माधव म्हणे आता नाही दुःखलेश, नाही दुःखलेश। त्रिगुणांचा पाश तुटून गेला, त्रिगुणांचा पाश तुटून गेला, तुटून गेला। लागलास छंद मला माधवाचा, मला माधवाचा, मला माधवाचा। धनीन पुरे गुणगाता, धनीन पुरे गुणगाता, धनीन पुरे गुणगाता। रूप दृष्टि न्याहायता, रूप दृष्टि न्याहायता। गुणगाता धनीन पुरे गुणगाता, धनीन पुरे गुणगाता। बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, आ बरवा बरवा पांडुरंग। कांती सावळे सुरंग, कांती सावळे सुरंग। गुणगाता धनीन पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता सर्व मंगलाचे सार सर्व मंगलाचे सार मुख सिद्धींचे भंडार मुख सिद्धींचे भंडार गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टि न्याहायता रूप दृष्टि न्याहायता गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता जीव शिवाचा संयोग जीव शिवाचा संयोग जीव शिवाचा संयोग हाची माझा राजयोग हाची माझा राजयोग राजयोग जीव शिवाचा संयोग देह भाव हरपला देह भाव देह भाव हरपला हरि एकला संचला हरि एकला संचला 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 जीव शिवाचा संयोग दूर झाली आधी व्याधी दूर झाली दूर झाली आधी व्याधी लागे अखंड समाधी लागे अखंड समाधी 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 जीव शिवाचा संयोग हाची माझा राजयोग राजयोग जीव शिवाचा संयोग स्वामी बैसला स्वस्थानी स्वामी बैसला स्वस्थानी स्वामी बैसला स्वस्थानी स्वामी बैसला स्वस्थानी 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 स्वामी बैसला स्वस्थानी हरि रूप ध्यानी मानी स्वामी बैसला स्वस्थानी हरि रूप ध्यानी मानी ध्यानी मनी ध्यानी मनी ध्यानी मनी जीव शिवाचा संयोग जीव शिवाचा संयोग हाची माझा राजयोग हाची माझा राजयोग राजयोग जीव शिवाचा संयोग जीव शिवाचा संयोग जीव शिवाचा संयोग
मस्त गौरी फारच सुंदर आज सद्भक्त मिलिंदादांनी थोडं जास्त वाचन केलं आणि गौरींनी हे चार अभंग म्हटले अशा करता की त्यामुळे माझ्या घशाला जरा विश्रांती मिळेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला खरच ऐकायला मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण रंगून देखील गेलो. तसं मिलिंददादांनी दोन गुरुवार वाचण्यासाठी म्हणून जी सामग्री ठेवली ती ती एका दिवसात मी संपून टाकल्यामुळं परत त्यांच्याकडे प्रेशर निर्माण झालं. एक निवेदन आहे बर का. हे निवेदन आपल्या केंद्रात येणारे एक सद्भक्त मागच्या गुरुवारी माझ्याकडे घेऊन आले ते पण मला न देता ते परत गेले. त्या दिवशी मला ते देणार होते माझ्याशी ते बोलले पण मला निवेदन न देता ते परत गेले. मात्र त्यांच्या एका नातेवाईकाकडे त्यांनी ते वाचायला दिलेलं होतं आणि आज मला ते निवेदन
प्रत्यक्ष देण्याचा त्यांचा विचार होता तर आज ते या जगतात नाहीत. निवेदन चांगलं आहे, खरं म्हणजे माझ्या पुरतं आहे, पण तरी देखील या वाचनामध्ये त्यांना त्यांची आठवण देखील किंवा श्रद्धांजली देखील होईल म्हणून वाचतो. प्रिय स्वामीजी शीर्षाष्टांग दंडवत. एक व्यक्ती म्हणून, एक साधक म्हणून माझा आजवरचा प्रवास तुमच्या सान्निध्यात घडला. आणि खरंच मी स्वामीजींकडे 76 साली जायला लागलो आणि हे 77-78 सालापासून यायला लागले, मला पूर्ण परिचित आहेत. एक व्यक्ती म्हणून वयाच्या 16व्या वर्षापासून मी माझ्या प्रकृतीप्रमाणे माझी म्हणविणारी माणसं गोळा करीत गेलो. व्यवहारापलीकडील माणूस शोधण्यात मला खूपच इंटरेस्ट होता, अद्यापही आहे, कारण ती माझी प्रकृती आहे. त्यामुळे माझ्या आजवरच्या आयुष्यात व्यवहार कायम दुय्यम ठरला. माणसं जोडीत गेलो, प्रेमाचे आदान प्रदान होत गेले, व्यवहार दुय्यम असल्याने प्रेमाला प्रेमाच्या व्यवहारात एक वेगळी झळाळी प्राप्त झाली, खूप समाधान प्राप्त झाले. ससून हॉस्पिटलच्या 30 वर्षांच्या नोकरीत मनसोक्त काम केले, सरकारी नोकरी म्हणून कामात कधीही चाल ढकल केली नाही, त्यामुळे सहकार्यांचा विश्वास व प्रेम आपोआप मिळत गेले. व्यवसायातील स्किल प्राप्त होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यामुळे इतर सहकार्यांपेक्षा खूपच अधिक मान सन्मान मिळाला. या स्किलचा फायदा माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला झाला, त्याचे प्रेम व आशीर्वाद मला भरभरून मिळाले. मी नोकरीत पूर्ण समाधानी व तृप्त होतो. नोकरीत पूर्ण समाधान प्राप्त केलेला माणूस आजकाल पूर्णपणे दुर्मिळ आहे. याचे कारण मी केलेल्या सेवेबद्दल मिळणाऱ्या पगारा व्यतिरिक्त मी कधीही अभिलाषा धरली नाही. या क्षणापर्यंत मी 1000 लोकांना मदत केली. ससून हॉस्पिटल सारख्या ठिकाणी मानवी सेवा करताना कुणाकडूनही मी 1 कप चहा देखील स्वीकारला नाही, तर बाकी गोष्टी दूरच. एक जगण्याचे तत्व म्हणून ही गोष्ट मात्र आयुष्यभर उपयोगी पडली. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर अपरिग्रह माझ्या रक्तात आहे, कृपया हा माझा अहंकार समजू नये ही विनंती. आता आयुष्याचा मधला टप्पा साधनेचा. 1980 सालचा अनुग्रह. जीवनाच्या धकाधकीत स्वतःचे घर, आर्थिक उन्नती सो कॉल्ड करता करता नोकरीत व्हीआरएस घ्यायची वेळ आली. आपण स्पष्टपणे सांगितलेत, वयाच्या 50 ला नोकरी सोडायला अजिबात हरकत नाही, पुढील 10 वर्षात तुमची साधना उत्तम होईल, अजिबात काळजी करू नका. आपल्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून अत्यंत श्रद्धापूर्वक साधनेला पुन्हा प्रयत्नाला लागलो. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ध्येय निश्चितीकडे वाटचाल सुरू केली. अत्यंत तीव्र संवेगाने साधना करून 1 एप्रिल 1997 ते 2007 पर्यंत आपल्या असीम कृपेने साधनेचा महत्वाचा टप्पा गाठता आला. आपण स्वामींनी सांगितल्यानुसार 10 वर्षे साधना उत्तम झाली. खरंच त्यांनी तशा जिद्दीने केली. ही 10 वर्ष त्यांची खूप चांगली गेली. 2008 साली मुलाच्या बाबत जे घडले त्याचे पडसाद परेच्छा प्रारब्ध या न्यायाने भोगायला लागले. आय वॉज नॉट द कॉज अँड रिझन फॉर दॅट, पण बाप म्हणून अत्यंत कष्टप्रत जिकिरीचे आयुष्य माझ्या वाट्याला आले. हा माझ्या आयुष्यात पहिला आघात होता. माझ्या सचोटी आणि प्रामाणिकपणाला बसलेला सर्वात मोठा धक्का होता. हे केवळ मी वाचतो काय झालं सांगण्याची गरज नाही, पण त्यांना फार मोठ्या त्रासातून जायला लागलं हे तितकंच खरं. यापुढील 4 वर्ष साधनेच्या दृष्टीने पूर्णपणे वाया गेली. तरीही मी सहन करीत साधनेला सुरुवात केली 2012 पासून, पण साधना घडण्याचे भाग्य नव्हते. 1991 मध्ये आघात नंबर 2 चालू केलेले क्लिनिकचे 5 वर्षाचे कर्ज फेडण्यास 7 वर्षे घालवी. कारण सदा समाहित चित्त मनी वसे जनहित मोठ्या स्वामीजींचा फोटो समोर ठेवून सुरू केलेली सेवा सदा समाहित चित्त हा स्वामीजींचा अधिकार, पण माझ्या मनात व्यवसाय करताना जनहित नक्कीच डोळ्यासमोर होते. कारण मला आर्थिक श्रीमंती नको होती. जिद्द कष्ट चिकाटी या त्रिसूत्रीवर भौतिक सुखे आपोआप आली. 1999 ते 2008 या काळात धंद्याच्या कर्जातून पूर्ण मुक्त झाल्यामुळे या 10 वर्षात अक्षरशः पई पई जमून आर्थिक घडी सुस्थिर केली. या काळात येणारा निव्वळ नफा कुठल्याही पेशंटचा तळतळाट न घेता कमावलेला सुयोग्य पद्धतीने साठून 2008 साली जमवलेले एकूण 17 लाख रुपये पुढील आयुष्याची तरतूद म्हणून एके ठिकाणी गुंतविले, अत्यंत विश्वासू जवळच्या मित्राच्या सांगण्यावरून. त्या गुंतवणुकीचे 35 लाख 23 डिसेंबर 2005 ला मिळणार होते, 2012 ला मिळणार होते, ते मिळू शकणार नाहीत असे निदर्शनाला आल्यानंतर बीपी वाढले. एव्हाना मधल्या काळात क्लिनिक विकून पैशांची विल्हेवाट झालेली होती. राहते घर धाकट्या मुलाला बक्षीसपत्र करून झालेले होते. जुने घर जमीनदोस्त करून त्या जागी 2 मजली सर्व सोयींनी उपयुक्त टुमदार घर झाले आहे. त्या घरात मुलासोबत मी समाधानाने राहत आहे. आता बँकेत काही शिल्लक रक्कम, दरमहा येणारे पेन्शन यात पुरेसे पैसे उपलब्ध आहेत. दैनंदिन गरजा व्यवस्थित भागत आहेत. या क्षणाला पैशाची ददात नाही, फिकीरही नाही. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आहे तितुके देवाचे असे श्रद्धापूर्वक प्रत्यक्ष जगून झाले आहे. उद्वेगाचे मूळ शोधताना लक्षात आले की पैसा हे माझे सर्वस्व कधीच नव्हते. उत्तर आयुष्यात माणूस गलित गात्र होतो. पूर्वाश्रमीचा जोश उत्साह खूपच कमी होत जातो. वरील 2 आघातांनंतर कुणावरच विश्वास ठेवायला मन धजत नाही. टोकाचा व्यवहार करण्यास मन अद्यापही तयार होत नाही. कारण जगताना व्यवहाराला दुय्यम स्थान दिल्यामुळे प्रकृती प्रेमापासून वंचित राहील की काय असा संभ्रम निर्माण होतो. मुलाच्या अप्रस्तुत आर्थिक अपेक्षेमुळे क्लेशदायक परिस्थिती उद्भवते. विश्वासाला पूर्णपणे ठोकर बसल्यामुळे बऱ्याच अंशी श्रद्धा डळमळीत झालेली आहे. पूर्ण श्रद्धा व विश्वास असल्याखेरीज पारमार्थिक उन्नती केवळ अशक्य आहे. तरी आपण कृपावंत होऊन श्रद्धेचे पाठबळ देऊन या कुंडीतून मला सोडून पूर्वीप्रमाणे बोट धरून पुढे न्यावे ही विनंती. माझ्याशी ते याच्यातलं काही मागच्या गुरुवारी बोलले. त्यांचा माझ्यावर फार विश्वास होता. परमार्थ करत असताना जे मानसिक आंतरिक समाधान मिळतं ते एका व्यावहारिक कुशलतेनी न फसल्यामुळेच टिकून राहतं. जर फसलं तर त्याच्यावर देखील त्याचं सावट निश्चित येतं. सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यांनी जे म्हटले की व्यवहारापलीकडील माणूस शोधण्यात खूपच इंटरेस्ट होता तो शोधावा, पण व्यवहार करताना अशा ओळखीनी 17-17 लाख रुपये 35 लाख रुपये मिळतील म्हणून कुठेतरी खाजगी ठिकाणी ठेवू नयेत. मला जर हे सगळं करताना विचारलं असतं तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं. 8 साली ठेवलेले पैसे 12 साली म्हणजे 6 वर्षांनी 35 लाख मिळणार, तर बँकेत जर ठेवले असते तर 27 मिळाले असते. 35 नसते मिळाले, पण असे सगळे जायची तर वेळ आली नसती. आता बोलून उपयोग काही नाही. त्यामुळं देवावर विश्वास ठेवावा. माणसाच्या आत ही देव पहावा, व्यवहार जपून करावा. हे अगदी खरं आहे. जो जो आपुला व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. झालं गेलं वेगळं, पण ते ज्या प्रकारे उद्ध्वस्त झाले, त्यांचा मानसिक जो त्रास त्यांना झाला त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नाही. तरी देखील ते मला भेटले आणि एक प्रकारचा विश्वास घेऊन गेले. खिशातला कागद दिला नाही, पण मी म्हटलं पुनश्च हरिओम. जिथं मोठ्या मोठ्या लोकांना करावं लागतं तेव्हा आपण काही त्याला वजा नाही, तर परत पुनश्च हरिओम म्हणून जीवनाला सुरुवात करा. ते म्हणाले आता मी मुलांमध्ये अडकलेलो नाही, मी सर्वांपासून मुक्त आहे, मला तेच हवं होतं. पण दरम्यानच्या काळात काळानी काळ तसा चालूच असतो, आपल्या अवतीभोवती फिरतच असतो. गृहित वैव केशेषु मृत्यू नाम असं म्हटलेलंच आहे, मृत्यूनी शेंडी पकडलेलीच आहे. आपल्याला माहित नाही एवढंच, हिसडा दिला की समजत एवढंच. तशा प्रकारे झालं, पण त्यांनी जे केलं त्याच्यातलं काहीही वाया जाणार नाही. मनुष्य या जन्मामध्ये ज्या अंदाजाने जगतो शेवटी शेवटी त्याला त्याच्यातल्या चुकाही समजतात, पुढच्या जन्मात तो दुरुस्त करतो. अशा प्रकारे त्याचं जीवन अधिकाधिक ऊर्ध्व दिशेला असं निश्चित जातं. यांचा स्वामीजींवर अतिशय विश्वास होता. यांनी खरंच सचोटीने आपली स्वतःची कामं केली. मुलांच्या बाबत कोणाचंच हातात नाही. अगदी गांधीजींचा मुलगा देखील असं आपण वाचतो, तर गांधीजींचा काय हातात होत? अभक्ष भक्षण करत असे, त्यांनी मुसलमान मुलीशी लग्न केलं, तर गांधीजींना वाईट वाटलं असं त्याला जेव्हा कळलं तेव्हा तो असं म्हणाला, म्हणजे बापूजींना वाईट देखील वाटू शकतं तर, असं म्हणाला. अशा प्रकारे मुलं ही आपले आपलं दैव घेऊन आलेली असतात, कर्म घेऊन आलेली असतात, स्वतंत्र असतात. त्यांना समजत नाही त्या काळापर्यंत ती आपली असतात. समजायला लागलं की मग, आणि ती व्यवहार करायला लागली की मग त्यांच्या एक वाटा निर्माण होतात. त्या भावनिक रीतीने आपल्याशी कायम जोडलेले जरी असले तरी देखील कैची माता कैचा पिता कैची भगिनी कैचा भ्राता पुत्र वित्त कळत्र काय कांता हे सगळं हे तू जाण मायेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती. आपल्यापासून जरी निर्माण झालेले असले तरी आपले नव्हेत. नाही कुणाचा मी माझे न कोणी हे अंतरी स्थिर असावं पक्क असावं. सामान्य माणसाला हे जरी ऐकायला अवघड वाटलं तरी या अभ्यासामध्ये सावधपणे केलेल्या अभ्यासामुळं आपलं स्वतःच स्थैर्य टिकून राहतं. माझी अशी कल्पना आहे की इथून ते गेले परत म्हणाले आता तुम्ही माझ्याबरोबर राहा, मला काही कमी नाही. मी म्हणलं मी आहे तुमच्याबरोबर कायम, आणि फोन आला ते गेले. त्यांचं पत्र काल मला मिळालं. ते देखील त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला दिलं होतं, त्यांनी ते स्कॅन करून ठेवलं आपलं आणि त्यांना परत दिलं होतं. त्यामुळे ते मूळ पत्र नाहीच आहे, पण स्कॅन केलेलं पत्र होतं ते त्यांच्या नातेवाईकांनी आणून दिलं की यांना हे तुम्हाला द्यायचं होतं. मलाही असं वाटलं की दोन तीन गोष्टी साधकांना पारमार्थिक उपदेश म्हणून नाही, पण साधकाची विश्वास ठेवायची प्रवृत्ती निर्माण होते हळूहळू त्याच्या आचार विचारामुळं मानसिकतेमुळं. अशा वेळेला तो ढिलेपणाने व्यवहार करू नये, व्यवहार करताना मात्र चोख असावं. तुम्ही भाड्यानी जागा दिली हे माझं सांगणं शिकवणं नाही, पण करार करून द्या. कितीतरी साधक देखील मी पाहिलेले आहेत की नंतर पश्चाताप करायची वेळ आली तो माणूस सोडत नाही. त्यामुळं विश्वास ठेवा, पण त्याच्याकरता आणि तुमच्याकरता कुठेतरी सुरक्षितता देखील पाहिजेच की नाही. पैसे जर ठेवायचे झाले तर एखाद्या ठिकाणी 9% मिळतात आणि दुसऱ्या ठिकाणी 12-12.5% मिळतात, तिथं धोका आहे असं लक्षात घ्या. अशा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी नीट सांभाळल्या गेल्या नाहीत तर पारमार्थिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे जरी थेट नसलं तरी देखील, कारण आपण असे तुकाराम महाराजांसारखे साधू संत नाही की काय काही झालं तरी ते सिनेमात चिपळ्या वाजवत बसले, तसे तुकाराम महाराज इतके काही मला त्याची एवढी माहिती नाही, पण तरी देखील त्यांची तयारी वेगळी होती असं आपण म्हणू. तर आपण जपून करावं. परणाळी पाहोनी उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि मनुष्य होऊनी भ्रमले, यासी काय म्हणावे असं समर्थ म्हणतात. तशा प्रकारे कधीही करू नये. मात्र यांचं चांगलंच होणार याच्यात प्रश्न नाही. स्वामीजींनी यांच्यावर प्रेम केलेलं मी पाहिलेलं आहे. माझंही यांच्यावर प्रेम होतं. आपल्या मंडळाच्या कामामध्ये सुरुवातीपासून स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर यांनी फार महत्वाची भूमिका पार पाडलेली होती असे हे गृहस्थ आहेत. ते परत अशा चांगल्या साधक समुदायात नव्हे आपल्याच या परिवारात येतील अशीही मला खात्री आहे, आणि त्यांचं पुढचं साधनेचं जीवन ते सुरू करतील. हे निवेदन असलं तरी देखील आपल्या सगळ्यांना एक आय ओपनर आहे म्हणून मी ते वाचून दाखवलं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.